श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 57वा श्लोक आहे. जगी होईजे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मागच्या 10 श्लोकात त्यांनी सांगितलं सर्वोत्तमाचा दास धन्य होतो. आता ह्या श्लोकात ते म्हणतायत तो धन्याची लक्षणं आपण बघितली, पण तो ह्या स्थितीला येतो कसा, कशामुळे तो धिनव जीवनामध्ये धन्य असं त्याला म्हटलं जातं, ते ह्या श्लोकात 57वा श्लोकात सांगितलं आहे. पहिल्या चरणात ते म्हणतात जगी होई जे धन्य या राम नाम आहे. थोडक्यात त्यांनी सांगितलं राम नाम घ्या. आपण दरवेळेला समजून घेऊया, राम नाम घ्या असा अर्थ काहीही करावं, कसंही वागावं, कुठेही जावं आणि राम नाम घ्यावं म्हणजे जीवन धन्य होतं असा त्याचा अर्थ नाही आहे. राम नाम ह्याचा अर्थच मुळे आत्मारामाचं चिंतन, त्या रामचंद्राचं स्मरण, आणि त्याचं स्मरण ह्याचा अर्थ बाकीच्या सगळ्या गोष्टीचं विस्मरण. ज्या आसार गोष्टी आहेत, वस्तू आहेत, पदार्थ आहेत, इंद्रियजन्य विषय आहेत, त्या सर्वाचं विस्मरण होईल तेव्हाच रामाचं स्मरण होईल. किंवा रामस्मरणातच या सगळ्या ऐहिक गोष्टी आपल्याला हाताळायच्या आहेत, करायच्या आहेत. त्याला पाया रामस्मरणाचा पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे कशाने, या राम नामे. राम 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 म्हणता म्हणता श्रीराम श्रीराम, मग श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम राम कृष्ण हरी म्हणा, काही म्हणा. म्हणणं ह्याला महत्त्व नसून स्मरण ह्याला महत्त्व आहे. म्हणून नामोच्चार आणि नामस्मरण असं आलं पाहिजे. आणि पुढे इतकी अवस्था आली पाहिजे की स्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही, इतराचं विस्मरण आहे. किंवा ते स्मरण करत असतात त्या सर्वामध्ये रामाचंच दर्शन घडत आहे, अशा तऱ्हेचा बोध व्हायला पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे या रामनामे, या रामनामाने. आणि काय करायला पाहिजे त्यासाठी रामस्मरणाबरोबर, क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमे. नित्य नेहमे ह्याला एक महत्त्व आहे. केव्हा तरी सकाळी 5 मिनटं नामस्मरण केलं, भगवंताची पूजा केली, पूजा अर्चा भजन वाचन, ग्रंथ वाचन, पुराण वाचन काय केलं, आणि दिवसभर पुन्हा त्याचं स्मरण झालं नाही असं नाही चालणार. नित्य आणि नेहमे त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, वर्षानुवर्ष सातत्य पाहिजे. जी साधना आपण करायला लागलो ती नित्य नेमाने घडली पाहिजे. सगळे मनाचे श्लोक बघितले आपण तर ते साधकासाठी आहेत, साधनेसंबंधी मार्गदर्शन करणारे आहेत. ज्याला ईश्वराची ओढीच नाही आहे, ज्याला परमार्थापाशी काही वावडच आहे, त्याची आवडच नाही आहे, त्याला हे सगळं सांगून काही उपयोग नाही आहे. निदान पक्षी मुमुक्षू तरी पाहिजे. साधक असेल तर तो का जास्त समजून घेईल, कारण श्लोक हे सगळे सोपे नाही आहेत. एकच विषय सांगायचा आहे त्यांना सगळ्या श्लोकातून, वेगवेगळ्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की बाहेरच्या गौण गोष्टी आहेत त्याला फार महत्त्व द्यायचं नाही, करायच्या उत्तम प्रकाराने करायच्या आहेत, परंतु चिंतन भगवंताचं आणि तिकडे जाण्याचं असायला पाहिजे. त्यासाठी क्रिया भक्ती उपासना ह्या करायला पाहिजेत. क्रिया म्हणजे आपलं कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते उत्तम प्रकारे करायला पाहिजे तन मन धनाने. पण त्या कर्माचा मोहरा भगवत प्राप्तीकडे गेला पाहिजे. नुसतं पोटासाठी नोकरी करतो, पोट भरण्यासाठी स्वयंपाक करतो, जेवण करतो असं म्हणायचं नाही. उदरभरण न हे जाणीजे यज्ञ कर्म, किंवा ते जे विहित कर्म असेल प्राप्त कर्तव्य ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा ह्याची परमसेवा माझं सर्वात्मकाची, ती माझी सेवा म्हणून करायची. काही कर्म असो, घर झाडायचं असेल तरी मंदिर झाडतो असा भाव पाहिजे, स्वयंपाक केला तर भगवंत जेवायचा आहे असा भाव पाहिजे. जेवत असताना प्रत्येक घास हा त्या वैश्वानर उदरामध्ये जो आहे त्याला आपण आहुती देतो आहे असा भाव पाहिजे, त्याचं स्मरण करून त्याला ते दिलं पाहिजे. ह्याचा अर्थ प्रत्येक कृतीमध्ये त्याचं अधिष्ठान पाहिजे, म्हणून क्रिया तशी केली पाहिजे. कर्माच्या अंगाने कर्मयोग साधला पाहिजे. भक्ती, भक्ती ही तर पाहिजेच, हा पायाच आहे. कर्माचा असा साधनेचा पाया आहे, तसा भक्ती ही पहिल्यापासून कर्मापासून ज्ञानापर्यंत सर्वामध्ये अनुस्यूतच आहे. भक्तीची साधना ज्ञान पूर्व भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान झालं तरी भक्ती पुन्हा पाहिजेच आहे. आणि भक्ती म्हणजे भगवंतावरचं प्रेम. माणसं एकमेकात प्रेम करतात त्याला भक्ती म्हणत नाही, ते प्रेम असतं. कधी असतं, कधी कमी होतं, कधी ओहोटी वक्त्याला. पण भगवंताचं प्रेम म्हणजे भक्ती ही मात्र नेहमी चढती वाढती असते. वर्धिष्णू कमी झाली असं नाही, पूर्वी भक्ती होती आता नाही असं नाही, वाढती आहे. त्यामुळे ही भक्ती, कारण भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, आत्मज्ञान, परमेश्वराचं ज्ञान जर हवं असेल तर भक्ती मार्गाने सोपते. भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मला भक्तीनं जाणला जातो मी कसा आहे केवढा येतो, आणि जाणायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं, आणि एकरूप झाल्यानंतर पुन्हा वेगळेपणाने भक्ती करायची. भक्ती हा सुरुवातही आहे आणि शेवटही आहे अशीही आहे. म्हणजे भक्ती आहे आणि उपासना, उपासना म्हणजे उप आसनं, भगवंताच्या सन्निध राहणं, जवळ राहणं निर्निळ्या पातळ्यावर. जसं आपण उपवास म्हणतो, उपास नव्हे उपवास. उप म्हणजे जवळ राहणं, वास त्याच्याजवळ राहणं. म्हणून उपवासाच्या दिवशी जास्त ध्यान नाम, जास्त स्मरण असं केलं तर तो उपवास सार्थकी लागला. नुसतं उपवास म्हटल्यानंतर उपवासाचे फराळ खायचे जिन्नस खाल्ले म्हणजे उपवास झाला असं नाही आहे. म्हणून इथं उपासना ही अखंडच चालू पाहिजे, नित्य नेहमी जन्मभर. एखादा म्हणला किती वर्ष करायची, आपण किती वर्ष जेवतो बरं, रोज जेवतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जेवतो, खातो, पाणी पितो, राहत नाही. तसे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत उपासना ही करायलाच हवी आहे. आणि पहिल्यांदा तिची सवय लावायला हवी, पुढे आपोआपच ती सवय जडते. जसं इंद्रिया पडिले वळणं इंद्रिया सकळा, तसं त्याला असं वाटतं ध्यान करायचं नाही तर करायचं काय, मग परमेश्वराचं नाम घ्यायचं नाही तर मग दुसरं काय करायचं, काय बोलायचं आहे, काय जगामध्ये बोलण्याजवळ. आपोआपच त्याला इतर गोष्टीतलं वैयर्थ लक्षात येतं आणि तो भगवत भक्तीमध्ये लागतो. क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी. उदासीनता तत्वतः सार आहे. आणि या सगळ्या उपासनेतून नित्यनियमाने केलेल्या भजनपूजनातून काय साधायचं आहे, उदासीनता तटस्थता. जे सर्व काही करतो आहे, ऐहिक सर्व गोष्टीत आहे, संसारातच आहे, देहातच आहे पण विदेही अवस्था भोगतो आहे, संसारातच आहे पण संसाराच्या पलीकडे आहे, अतीत आहे, मायेत आहे पण मायेच्या अतीत आहे, त्रिगुणांचा उपयोग करतो आहे पण गुणातीताची अवस्था प्राप्त करून घेतो आहे, अशा तिथेने उदासीनता सर्वथा सार आहे. त्याच्यामध्ये ही जी आहे ती तत्वतः सार काय आहे, उदासीनता सर्व करतो आहे. उदासीनता म्हणजे नैराश्य, चेहरा पाडून बसलेला आहे असा त्याचा अर्थ नाही. उलट तो अलिप्त असल्यामुळेच आनंदात आहे, कारण कशामध्ये तो इन्व्हॉल्व झालेला नाही, गुंतलेला नाही, मोहात ममत्वात सापडलेला नाही, कशाची आसक्ती नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपण कशात ना कशात तरी गुंतलेलो असतो. आपलं झालं स्वतःचा देह, देहाभोवतीच्या गोष्टी, त्याच्यातून बाहेर पडलो दुसऱ्याच्या गोष्टी, इतर जगाचे कारभार, नातेवाईक आहेत, आजूबाजूची मित्रमंडळी आहेत, त्याच्यात पुन्हा गुंतो. म्हणून ते जे म्हटलेलं आहे की उदासीनता हेच सार आहे हे पक्कं लक्षात घेऊन सदा सर्वदा नेहमीच, सदा सर्वदा हा समर्थांचा अगदी आवडता शब्द आहे. सदा सर्वदा ह्याचा अर्थ नित्य, नेम. एकदाच असं म्हणून सांगत नाहीत की नेहमीच रात्रंदिवस सकाळी करायचं का रात्री करायचं नाही असा प्रश्न नाही, तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, अंतःकरणात त्याच्या कुठंही काही गोंधळ राहत नाहीत, कप्पे राहत नाहीत, काही साठवून धरलं जात नाही, मोकळेपणाने वागतो. त्याचं कारण एकच आहे की अंतःकरण इतकं मोकळं आहे, निर्मळ आहे, प्रांजळ आहे, सरळ आहे की त्याच्यामध्ये विकाराला स्थानच नाही आहे. आणि विकार गेले की स्वच्छ झालं सगळं. जोपर्यंत विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, दंभ आहे, तोवर तो त्याच्या पाठीमागं सारखा धावत असतो. निस्तब असला तरी विचारांचा वावटळ डोक्यामध्ये असतं, पण असं इथं नाही आहे. सगळं काही पाहतो आहे पण साक्षीभावाने त्याच्याकडे आहे, सगळं पाहतो साक्षीभाव आहे. जिथं त्याला काही आवश्यकच असेल त्याच्यात पडणं, विचार करणं, तर तो पडतो, नसेल तर त्याच्यात पडत नाही. त्यामुळे साहजिकच सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. वृत्ती हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून पुढचे काही श्लोक त्यांनी वृत्ती या शब्दावरती बोललेले आहेत. ही वृत्ती काय काय व्याप करते आणि मोकळी वृत्ती असली की ती आपल्याला किती मदत करते. जसं मनच आहे, मन हे एव साधनम बंद मोक्ष एव म्हटलं आहे, तर बंधाला कारण बंद मनच आहे, मुक्तीला कारण हे मनच आहे. तेच एक शस्त्र, पण कसं फिरवलं त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं ही जी वृत्ती आहे ही कशी कुठं ठेवावी त्याच्यावर अवलंबून आहे. इथं ह्याची वृत्ती मोकळी आहे, त्यामुळे तो अलिप्तपणाने राहू शकतो, आनंदात राहू शकतो आणि दुसऱ्यालाही आनंद देऊ शकतो. म्हणून हे पह जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ.